नमस्कार शेतकरी बंधूनो, हा कॉल महाराष्ट्रातील शेतकरी समितीकडून आहे. आपण त्या शेतकऱ्यांपैकी आहात ज्यांना प्रधानमंत्री कुसुम योजनेअंतर्गत 90 ते 95% अनुदानावर सोलर पंप मिळणार आहे. आता शेवटचं पाऊल उरलंया, लाभार्थी रक्कम भरा आणि योग्य कंपनी निवडा. क्रॉम्प्टन आणि शक्ती दोन्ही नाव समितीच्या यादीत आहेत. तुमच्या शेतासाठी योग्य कंपनी कोणती हे जाणून घ्यायचं असेल तर लगेच एक दाबा. पण विचार करा, सर्वात मोठी आणि सक्षम कंपनी कोणती आहे, सर्वात जलद इन्स्टॉलेशन आणि सेवा कोण देते, आणि ज्या कंपनीवर आधीच 5 लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी विश्वास ठेवला आहे. सोलर पंप एकदाच बसतो पण परिणाम वर्षानुवर्षं राहतो, लगेच एक दाबा. शेतकरी हितासाठी योग्य माहिती योग्य निर्णय.